आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 3 ऑक्टोबर 2021. विषय अवास्तव सोनेरी मजकूर योहान वरवर पाहून न्याय करू नका तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करून योग्य प्रकारे न्याय करा. उत्तरदायी वाचन करिंथकरांस. कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही. ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाही, उलट त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात. आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो. आणि तुमचा आज्ञाधारकपणा पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाच्या कृतीला शिक्षा करण्यास तयार असू. तुम्ही बरोबर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्ही सुद्धा आहोत. धडा उपदेश बायबल पासून शमुएल. तुम्ही बाह्यरूपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. येरमया. परमेश्वर म्हणतो जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात त्यांचे वाईट होईल. सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात त्याचे भले होणार नाही. का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले. ते लोक वाळवंटातील झुडुपाप्रमाणे होत. निर्जन उष्ण आणि कोरड्या व वाईट जमिनीवरील झुडुपाप्रमाणे ते आहेत. देव किती भले करू शकतो याची त्या झुडुपाला जाणीव नाही. परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास पात्र आहे याची देव त्याला प्रचिती देईल. तो माणूस पाण्याजवळ असलेल्या वृक्षाप्रमाणे बळकट होईल. त्या झाडाची मुळे लांब असल्याने त्याला पाणी मिळतेच. उष्ण दिवसांचे त्याला भय नसते. त्याची पाने नेहमीच हिरवी असतात. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तरी त्याला चिंता नसते. त्याला नेहमीच फळे धरतात. परमेश्वरा, तू इस्रायलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो परमेश्वराला अनुसरणे सोडेल त्याला लाजवले जाईल आणि त्याचे आयुष्य अल्प असेल. परमेश्वरा, तू मला बरे केलेस तर मी पूर्ण बरा होईन. तू मला वाचविलेस तर मी खरोखरच वाचेन. देवा, मी तुझी स्तुती करतो. मत्तय. येशू कफरनहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की प्रभू, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, प्रभू आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमुक कर असे सांगतो आणि तो ते करतो. येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्या मागून चालत होते त्यांना तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, इस्रायलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल. आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला. योहान. येशूने इतके चमत्कार त्यांच्या समोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवीनात, यासाठी की यशया संदेशयाचे वचन पूर्ण व्हावे, प्रभू आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे. या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही. जसे यशया एके ठिकाणी म्हणतो, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये व अंतःकरणाने समजू नये, फिरू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे. यशया असे म्हणाला कारण त्याने त्याचे गौर शून्य व पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला. तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आपण सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून पुरुषांमुळे त्यांनी हे पत्करले नाही, कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले. तेव्हा येशू मोठ्याने बोलला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. मी प्रकाश असा जगात आलो आहे यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला. तो म्हणाला, नियमशास्त्राचे शिक्षक व पुरुषी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत, म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा, पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. पुरुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात. तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता, पुदिना शेप चिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत. तुम्ही आंधळे वाटाडे आहात, जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो त्याच्यासारखे तुम्ही चष्टी तुम्हाला आपण हो. पुरुषांनो, तुम्ही आंधळे आहात. अगोदर तुमची बाटी आतून घासा व धुवा, म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात, त्यावरून चांगल्या दिसतात पण आतून मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरल्या आहेत. तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते, पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला आहात. करिंथकरांस. म्हणून आम्हाला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आहोत. आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने आम्हाला विश्वास आहे मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करू आणि प्रभू संगती राहू. म्हणून आतापासून जगीत दृष्टिकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशा प्रकारे मानले, पण आता आम्ही तसे करीत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने गेला आहे, नवीन आले आहे. हे सर्व देवापासून आहे. त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा समेट केला आणि आम्हाला समेटाची सेवा दिली. करिंथकरांस. जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्या बरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका, नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला, किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? ख्रिस्त आणि बलियाल यांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे? देवाचे मंदिर आणि मूर्ती यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे, मी त्यांच्या बरोबर राहीन आणि त्यांच्या बरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील। म्हणून त्यांच्यामधून बाहेर या आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा। प्रभू म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका आणि मी तुम्हाला स्वीकारीन, मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो। सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले। विज्ञान आणि आरोग्य। सर्व वास्तव देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे, सुसंवादी आणि शाश्वत आहे। तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तो बनवतो। आपण ख्रिश्चन शास्त्रात शिकतो की नश्वर मन किंवा शरीराचा सर्व सुसंगतपणा हा भ्रम आहे। वास्तविक आणि एकसारखा वाटत असला तरी वास्तविकता किंवा ओळख नाही। देव चांगला आणि सर्व अस्तित्वाचा झरा असल्याने तो नैतिक किंवा शारीरिक विकृती निर्माण करत नाही, म्हणून अशी विकृती खरी नाही, परंतु एक भ्रम आहे, त्रुटीचे मृगजळ आहे। दैवी विज्ञान हे भव्य तथ्य प्रकट करते। त्यांच्या आधारावर येशूने जीवन दाखवले, कधीही भीती बाळगली नाही किंवा कोणत्याही स्वरूपात त्रुटीचे पालन केले नाही। नश्वर अस्तित्व हे एक स्वप्न आहे। नश्वर अस्तित्वाला वास्तविक अस्तित्व नाही, परंतु तो मी आहे असे म्हणतो। आत्मा हा अहंकार आहे जो कधीही स्वप्न पाहत नाही, परंतु सर्व गोष्टी समजतो, जे कधीही चुकत नाही आणि कधीही जागरूक असते, जे कधीही विश्वास ठेवत नाही परंतु जाणते, जो कधी जन्माला येत नाही आणि कधीच मरत नाही। आध्यात्मिक माणूस हा या अहंकाराची उपमा आहे। मनुष्य देव नाही, परंतु सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाच्या किरणाप्रमाणे मनुष्य देवाचा परिणाम देव प्रतिबिंबित करतो। एका मनाच्या अनंत घटकांपासून सर्व प्रकार, रंग, गुणवत्ता आणि प्रमाण निर्माण होते आणि हे मानसिक आहेत प्रामुख्याने आणि दुसरे। त्यांचा आध्यात्मिक स्वभाव केवळ आध्यात्मिक संवेदनांद्वारे ओळखला जातो। पदार्थाशी सहानुभूती असल्याने प्रापंचिक मनुष्य चुका आणि कॉल ऑफ एरवर आहे आणि त्याकडे आकर्षित होईल। तो आनंद प्रवासासाठी पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशासारखा आहे। कंपनी मोहक आहे आणि आनंद रोमांचक आहे। 6 दिवस सूर्याचे अनुसरण केल्यानंतर तो 7व्या दिशेने पूर्वेकडे वळतो। जर तो फक्त स्वतःला योग्य दिशेने जात असल्याची कल्पना करू शकतो तर समाधानी आहे, त्याच्या झिगझॅग कोर्स बद्दल लाज वाटून। तो काही हुशार यात्रेकरूंचा पासपोर्ट उधार घेईल याचा विचार करून योग्य रस्ता शोधणे आणि त्याचे अनुसरण करणे। पाप आणि माफीच्या आशेच्या दरम्यान पेंडुलम सारखे स्पंदन, स्वार्थ आणि कामुकता यामुळे सतत मागे पडणे आपली नैतिक प्रगती मंद होईल। ख्रिस्ताच्या मागणीला जागून मनुष्यांना दुःखाचा अनुभव येतो, यामुळे ते बोलणारे पुरुष म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात आणि ख्रिस्ताच्या मौल्यवान प्रेमाद्वारे या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे। ज्याला भौतिक इंद्रिय म्हटले जाते ते केवळ एक नश्वर तात्पुरत्या गोष्टीची तक्रार करू शकते, तर आध्यात्मिक भावना केवळ सत्याची साक्ष देऊ शकते। भौतिक अर्थाने ख्रिश्चन विज्ञानाने ही भावना दुरुस्त होईपर्यंत अवास्तव वास्तविक आहे। आध्यात्मिक भावना भौतिक इंद्रियांच्या विरोधाभास अंतर्ज्ञान आशा विश्वास समज फल वास्तविकता यांचा समावेश आहे. भौतिक द्रव्य हा विश्वास व्यक्त करतो की मन पदार्थात आहे. हा मानवी विश्वास आनंद आणि दुःख आशा आणि भय जीवन आणि मृत्यू यांच्यातील पर्यायी मर्त्य किंवा अवास्तव सीमेच्या पलीकडे कधीही पोहोचत नाही. जेव्हा वास्तविक प्राप्त होते ज्याची विज्ञानाद्वारे घोषणा केली जाते तेव्हा आनंद यापुढे थथळत नाही किंवा आशा फसवणूक नाही. आध्यात्मिक कल्पना जसे की संख्या आणि नोट्स तत्वापासून सुरू होतात आणि भौतिकवादी विश्वास मान्य करत नाहीत. आध्यात्मिक कल्पना त्यांच्या दैवी मूळ देव आणि अस्तित्वाच्या आध्यात्मिक भावनेकडे नेतात. ख्रिश्चन शास्त्रज्ञ आणि विरोधक हे दोन कलाकारांसारखे असतात. एक म्हणतो माझ्याकडे आध्यात्मिक आदर्श आहेत अविनाशी आणि गौरवशाली. जेव्हा इतर त्यांना माझ्याप्रमाणे पाहतात त्यांच्या खऱ्या प्रकाशात आणि प्रेमाने आणि हे जाणून घ्या की हे आदर्श वास्तविक आणि शाश्वत आहेत कारण सत्यापासून काढलेले आहेत. त्यांना आढळेल की काहीही नाही वास्तविक काय आहे याचा अचूक अंदाज घेऊन हरवले आणि सर्व जिंकले. दुसरा कलाकार उत्तर देतो तुम्ही माझा अनुभव चुकीचा मानता. मानसिक आणि भौतिक दोन्ही गोष्टींशिवाय माझे कोणतेही विचार आदर्श नाहीत. हे खरे आहे की भौतिकता या आदर्शांना अपूर्ण आणि विनाशकारी बनवते तरीही मी तुझ्यासाठी माझ्या देण्याकरिता माझी देवाणघेवाण करणार नाही. मला इतका वैयक्तिक आनंद आहे आणि ते इतके धक्कादायक नाही. त्यांना कमी आत्मत्याग आवश्यक आहे आणि आत्मा दृष्टीपासून दूर ठेवतो. शिवाय मला माझे जुने सिद्धांत किंवा मानवी मते गमावण्याची कल्पना नाही. प्रिय वाचक हो तुमच्यासाठी कोणते मन चित्र किंवा बाह्य विचार वास्तविक असतील भौतिक किंवा आध्यात्मिक दोन्ही तुमच्याकडे असू शकत नाहीत. तुम्ही तुमचा स्वतःचा आदर्श समोर आणत आहात. हा आदर्श एकतर ऐहिक किंवा शाश्वत आहे. एकतर आत्मा किंवा द्रव्य हे तुमचे मॉडेल आहे. आपण दोन मॉडेल ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याकडे व्यावहारिकपणे कोणतेही नाही. घड्याळातल्या पेंडुलम प्रमाणे तुम्हाला पुढे मागे फेकले जाईल पदार्थाच्या कड्यांना मारून आणि वास्तविक आणि अवास्तव यांच्यामध्ये डोलत राहा. ख्रिश्चन विज्ञान स्वातंत्र्याचे मानक उंचावते आणि रडते माझे अनुसरण करा. आजारपण पाप आणि मृत्यूच्या बंधनातून पळून जा येशूने मार्ग चिन्हांकित केला. जगातील नागरिकांनो देवाच्या मुलांचे गौरवशाली स्वातंत्र्य स्वीकारा आणि मुक्त व्हा. हा तुमचा दैवी अधिकार आहे. दैवी नियमाच्या नव्हे तर भौतिक इंद्रियांच्या भ्रमाने तुम्हाला बांधून ठेवले आहे. तुमचे मुक्त अवयव अडकवले आहेत. तुमची क्षमता अपंग केली आहे. तुमच्या शरीराला कमकुवत केले आहे आणि तुमच्या अस्तित्वाची गोळी विकृत केली आहे. जर देवाने मनुष्यावर शासन करण्यासाठी भौतिक कायदे स्थापन केले असते ज्याच्या आज्ञाभंगामुळे मनुष्य आजारी पडला असता तर येशूने त्या कायद्यांचा थेट विरोध करून आणि सर्व भौतिक परिस्थितीच्या विरोधात उपचार करून त्याकडे दुर्लक्ष केले नसते. रोगाचा संसर्ग किंवा मर्त्य मनाच्या विशिष्ट वैशिष्ट्ये जर हे महान सत्य शिकले गेले तर अशक्य होईल. म्हणजे निष्पाप काहीही अस्तित्वात येऊ शकत नाही कारण जीवन हा देव आहे. आनुवंशिकता हा मर्त्य विश्वासासाठी सिद्धांत मांडण्यासाठी एक विपुल विषय आहे. परंतु जर आपण हे शिकलो की हक्काशिवाय काहीही खरे नाही तर आपल्याला धोकादायक वारसा मिळणार नाही आणि शारीरिक आजार नाहीसे होतील. नश्वर अस्तित्व ही स्वतःची फसवणुकीची स्थिती आहे आणि अस्तित्वाचे सत्य नाही हे समजल्यास आपण परिस्थितीला आज्ञा देता. नश्वर मन सतत नश्वर शरीरावर चुकीच्या मतांचे परिणाम निर्माण करत असते. आणि हे असेच चालू राहील जोपर्यंत मर्त्य त्रुटी सत्तेद्वारे त्याच्या काल्पनिक शक्तींपासून वंचित राहणार नाही, जो मर्त्य भ्रमाच्या जालिम जालाला दूर करतो. चला आपण वास्तविक आणि शाश्वत गोष्टी शिकूया आणि आत्म्याच्या राज्यासाठी स्वर्गाचे राज्य तयार करूया. सार्वत्रिक सुसंवादाचे राज्य आणि शासन जे हरवले जाऊ शकत नाही आणि कायमचे अदृश्य राहू शकत नाही. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल